सर्वेभ्यः मम नमस्काराः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे द्वितीयं श्लोकं स्वीकुर्मः। क्व सूर्यप्रभवो वंशः, क्व चाल्पविषया मतिः, तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम्। इदानीं प्रतिपदस्य अर्थं पश्यामः। क्व इत्युक्ते कुत्र इति। सूर्यप्रभवः, सूर्यः कारणं, सः सूर्यप्रभवः। प्रभवः इत्युक्ते कारणं, वंशः इत्युक्ते कुलं। सूर्यः प्रभवः कारणं, यस्य वंशस्य, सः सूर्यप्रभवः वंशः। पुनः क्व इत्युक्ते कुत्र। अल्पविषया मतिः, अल्पविषयान् एव ज्ञायते तया, सा अल्पविषया मतिः। अत्र द्वौ क्व शब्दौ महदन्तरं सूचयतः। तितीर्षुः इत्युक्ते तरीतुम् इच्छुः। दुस्तरम् इत्युक्ते तरितुं बहु कष्टम्, असाध्यम्, मोहात्, अज्ञानात्। उडुपेन, उडुप इत्युक्ते प्लव अथवा लघुनौका। सागरं, सागरम् इत्युक्ते समुद्रम्। अत्र कालिदासः वदति, यस्य वंशस्य कारणं भगवान् सूर्यनारायणः एव, सः वंशः कुत्र। कुत्र अल्पविषया मतिः इत्युक्ते अल्पविषयान्येव ज्ञातुं शक्यते, सा कुत्र। अत्र द्वौ क्व शब्दौ महदन्तरं सूचयतः। मम प्रयत्नः कीदृशः अस्ति इति अत्र कालिदासः कथयति। कालिदासः वदति, अहं तरितुम् इच्छुः अस्मि। किं तरितुम् इच्छुः? सागरं तरितुम् इच्छुः। अहं सागरं तरितुम् इच्छुः अस्मि। कीदृशं सागरं? दुस्तरं सागरं। दुस्तरं सागरम् अहं तरितुम् इच्छुः अस्मि। कस्मात्? लोभात्। अहं दुस्तरं सागरं लोभात् तरितुम् इच्छुः अस्मि। केन? उडुपेन। अहं दुस्तरं सागरं लोभात् उडुपेन तरितुम् इच्छुः अस्मि। ಈಗ ಈ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಾರಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕ್ವ ಸೂರ್ಯಪ್ರಭವೋ ವಂಶಃ ಅಂತಂದರೆ, ಎಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣನೇ ಕಾರಣವಾಗಿರುವಂತಹ ವಂಶವು ಎಲ್ಲಿ? ಕ್ವ ಚ ಅಲ್ಪ ವಿಷಯ ಮತಿ, ಅಂದರೆ ಸಣ್ಣ ವಿಷಯಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ನನ್ನ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ. ಆದರೆ ನಾನು ರಘುವಂಶವನ್ನು ವರ್ಣಿಸುವುದಕ್ಕೆ ಹೊರಟು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಪ್ರಯತ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಇದೆ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಮೋಹದಿಂದ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹರಿಗೋಲು ಅಥವಾ ತೆಪ್ಪ, ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ನಾನು ಮಹಾನ್ ಸಾಗರವನ್ನು, ಅದು ಎಂಥ ಸಾಗರ, ದೊಡ್ಡ ಹಡಗು ಅಥವಾ ನೌಕೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕೂಡ ದಾಟಲು ಅಶಕ್ಯವಾದಂತಹ ಸಾಗರವನ್ನು, ನಾನು ಒಂದು ತೆಪ್ಪ ತಗೊಂಡು ನಾನು ಅದನ್ನು ಮೋಹದಿಂದ ಸಮುದ್ರವನ್ನು ದಾಟಲೇಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಒಂದು ತೆಪ್ಪದಿಂದ ಅಂಥ ಕಷ್ಟಕರವಾದಂತಹ ಸಾಗರವನ್ನು ನಾನು ದಾಟಲು ಹೊರಟಿದ್ದೀನಿ. ರಘುವಂಶವನ್ನು ವರ್ಣಿಸಕ್ಕೆ ಹೊರಟಿರುವಂತಹ ನನ್ನ ಪ್ರಯತ್ನ ಈ ರೀತಿ ಇದೆ ಅಂತ ಒಂದು ಉಪಮಾಲಂಕಾರವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಕಾಳಿದಾಸ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರಃ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭದಿನಂ.